स्तोत्र संहिता अध्याय 86। हे परमेश्वरा, माझे ऐक आणि मला उत्तर दे, कारण मी दीन आणि दरिद्री आहे। माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे। हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर। हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो। हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो। हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस। हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे, माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे। हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील। हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कुणीही नाही, तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्य नाहीत। हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील, ते तुझ्या नावाला आदर देतील, कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस। तू फक्त देव आहेस। हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन। तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर। हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन। मी सर्व काळ तुझ्या नावाचे गौरव करीन, कारण माझ्यावर तुझी महान दया आहे। तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस। हे देवा, उद्धट लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत, हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे। त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही। तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस। मंदक्रोध आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस। तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर। तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर। हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव, कारण तू माझे सहाय्य व सांत्वन केले आहे। मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे आणि लज्जित व्हावे।